श्रीमद् भगवत गीता मोरोपंती आर्यावृत्त अध्याय दूसरा। संजय मणे किरीटी साश्रुसके दहि बहु कृपावंत होता मधुसूदन तो बोले वचने तयासि भगवंत। ऐषा विषमावसरी आर्यपत स्वर्ग कीर्ति लोटून पार्थानी चाश्रितहे आले कश्मल तुलाच कोठून। उचित क्लीबत्वनवे निजशौर्याची नको करू तूट क्षुद्र मनो दौर्बल्या त्यजनी पार्था परंत पाऊठ। पार्थमणे म्या जांचा सन्निधवंदो निहस्त जोडावे त्याभीष्मद्रोणावरी कैसे बाण प्रचंड सोडावे। सुमहानुभाव गुरुसी नवदुने उदरार्थ भैक्षमागावे न स्वार्थ काम गुरुचा हनने रुधिराक्त राज्य भोगावे। जय की अपजय बरवा झाला आमासिहाचि संदेह ते धार्त्र राष्ट्र ठेले त्यागावा त्यांचि यावधे देह। कार्पण्य दोष हतमी शरणागत शिष्य धर्म सम्मूढ पुसतो श्रेय सुनिश्चित शिक्षावे मज असेल जे गूढ। न दिसे शोक हरीते शोषे जो इंद्रिये महाप्राज्य जरीही पद इंद्राचे मिळेल अस पत्न भूमिचे राज्य। या परिवदता वदता वरिले मौने तदा गुडा केशा न करी गोविंदा मे युद्ध असे बोलुनी ऋषिकेशा। दोन्ही सेने मध्ये या परिस विषाद देखुनी पार्थ बोले हास्य करूने मधुसूदन जी प्रगल्प रूपार्थ। करुणी अशोच्य विषयी शोकाते वदसि सुज्ञवादाते अगता सुगता सूते करिते पंडित कदा न खेदाते। मी आणि तू हि पार्था सर्व हि हे भूमि पाळसे नाही नवतो मागे आम्ही तैसे चिपुढे नसो असे नाही। कौमार यौवन जरा येती जाती पृथा सुता वीरा तैसे देहांतरही नकरी चित्तात मोहत्या धीरा। सुख दुःख शीत उष्ण प्रद मात्रा स्पर्श भारता पाही साही ज्ञान बळाने हे सर्व अनित्य आगमा पाई। या विषयींची पीडा नोहे ऐसी असे जया मुक्त युक्ती तो सम दुःख सुखी हे धीर हितो पावतो महामुक्ती। लटिक्या सत्यत्व नसे नाही मिथ्यत्व ते विसत्याला हा निर्णय दोहेंचा आहे बाविदित तत्ववेत्याला। व्यापी सर्व जगाते पार्था तू जाणतेचि अविनाशी वदतो हेच तुला मी कोण अशा अव्यया तया नाशी। अविनाशी जीवाचा होय तनु लागे भारता मरण यास्तव कुंती तनया तू करी पार्था स्वधर्म का मरण। आत्मावधि मणे जो आणि वदे जो वधो नहीं तो घे नवधी न मरे आत्मा करिती अध्यास मूर्खते दोघे। आत्मा न हो य न मरे न कधी हो वो निमागुता हो तो शाश्वत पुराण अजजो न मरे मरता शरीर आहे तो। अज अव्यय अविनाशी आत्मा ऐसे मनातची विचारी मगतो पुरुष कसारे पार्था कोणासी मारवी मारी। जैसा नरकं तेया नूतन गेतो त्यजो निजीर्णपट तैसा देहन वागे देही ही टाकुने जुनानिपट शस्त्रे छिन्न न वेहा आत्मा तैसा च पावके न जड़े न करी शुष्क ही वायु करवे न आर्द्र ही तया सजड़े अच्छेद्य अदाय पुरुष किति तुझ उगड़ो निसांग बावरणु अक्लेद्य अशोष्य तसा नित्याचल आद्य सर्व आवरणु अव्यक्ता चिंत्य पुरुष अविकारी वदति जान सुश्लोक जानुनि यास्तव ऐसे न करी पार्था कदापि तू शोक नित्य मरे जन्मे तो जीव असे मानसी जरी थोक हे विजय महाबाहो न करी चित्ती तथापि नु तू शोक झाला निश्चित मरतो निश्चित मेला हि जन्मतो लोक नटळे हे कोणासी यास्तव न करी कदापि तू शोक माये पासुनि सुटती भूते ती माजी मागुती दडती मध्ये उगीच दिसती या साठी सुज्ञ कोण ते रडती आश्चर्या परिकोणी ऐकुनी नेणे तसाची पापाहे कोणी ऐकुनी नेणे आत्म्याशी जाणती न बापाहे देही सकळांचाही पार्था देही अवध्य हे घोक यास्तव भूता विषयी न करी सखया मनात तू शोक निज धर्मावरि दृष्टि देवनि पार्थाभ्यू नको युद्धा युद्धा विणतो क्षत्रिय नपवे कल्याण हे धरी श्रद्धा आयासा विण मिळता स्वर्गाचे द्वार युद्ध हे उघडे मानावे सौख्यमनी पार्था क्षत्रिय जने महासुघडे आता स्वधर्म अपुला या संग्रामान आज आधरिता धर्माचा नाशाते कीर्तीचा करुनिपावशी दुरिता शाश्वत पार्था तुझी भूते ही वर्णितील अपकीर्ती संभावितासि अपयश मरणाधिक जाच देतसे अंती पार्था महारथी हे म्हणतील तुझलारणासि हाभ्याला ज्यासी मान्यस दातू भासेल लघुत्वयाचि सभ्याला बोलू न येचि जेते पार्था तुझ बोलतील रिपुदुष्ट निंदित तव सामर्थ्या याहुनि आणीक कोण ते कष्ट मरसिल तरी स्वर्ग मिळे जिंकिशी तरी भोगिशील हे धरणी यास्तव ऊठ सक्या तू हो दृढ निश्चय धरुनि सिद्धरणी करुनि समान जया जय लाभा लाभास सौख्य संतापा मग करी योग रणाचा येणे पार्था न पावसी पापा कथिली सांख्या विषयी या परी मी सांगतो मती परिस जी कर्म बद्ध न करी कोण दुजी श्रेष्ठ युक्ती या परिस जेथे अनुक्रमाचा न नाशही प्रत्यवाही काही स्वल्प ही धर्म पहाहा राखी वारुनि भया अनेकाही व्यवसायात्मक बुद्धि धरि पार्था एक तू अविच्छिन्न अव्यवसाये जे नर त्यांचा बुद्धि अनंत ही भिन्न अज्ञानी जे मानव पुष्पित वाणीच हे तया मान्य जे वेद वाद रत ते म्हणती नाहीच या विना अन्य जी जन्म कर्म फलदा कर्मे बहुला सकाम मानवतो भोगैश्वर्य गती जे स्वर्गार्थी बहुतिलाच मानवतो पुष्पित वाणिस भुलले भोगैश्वर्य प्रसक्त ते विषयी व्यवसायात्मक बुद्धि त्याला नो हे समाधि चा विषयी सत्वस्तद्वन्द्वरहित निर्गुण हो त्रिगुण विषयः वेद जितचित्ता कौन्तेया योगक्षेमी न हवाहि जय खेद कूपादि उदक पानी जी कार्येति महारदींद गणति तैषी वेदोक्त फले ब्रह्मज्ञानासि सर्वसा पुडति कर्मी अधिकार असो न कधी त्याचा फळी असो पार्था न फळासी कारण हो न त्यागावे स कर्म रूपार्था योगस्थ हो उनी करी कर्मा सोडुनी धनंजया सुमता सिद्धि असिद्धि समत्या मानी तू जाण योग तो समता जाणुनि सुबुद्धि योग हुनि कार्था कर्म योग तो अवर जा बुद्धि स शरण बा कृपण फळे छे स तू कदा नवर जो बुद्धि युक्त नर तो टाकी दुष्कृत सुकृत उपशल्य यास्तव योगासि करी योगचितो जाण कर्म कौशल्य जे बुद्धि युक्त नरते टाकुनि कर्मा फलानुसंधाने पावति अनामय पदा हो उनिया मुक्त जन्म बंधाने जेवा बुद्धि तुझी हे पार्था उतरेल मोहमय कलिला श्रोतव्य श्रुत तेव्हा टाकिल पावो नि भक्तिची कलिला श्रुति विप्रतिपन्ना तव बुद्धि समाधी मधे ससा अचळ जेव्हा स्थिर ओईल बा तेव्हा योगासि पावसी अचळ चित्त एकाग्रताची स्थितधीची केशवा कवण भाषा स्थितधी कसा असे तो भोले चाले हि सांग निर्दोषा टाकी जेव्हा पार्था चित्तापासून सर्व कामासी संतुष्टात्मा तेव्हा धरी स्थित प्रज्ञयोग्य नामासी दुःखी उद्विग्न नवे निःस्पृही सुखी असादिसे लतधी पार्था क्रोधादिरहित जाणावा साधुनी जगी स्थितधी पावनी शुभाशुभासहि हर्षद्वेषोर्मिची नदी उतरे कोठे स्नेह नसे जात्याची प्रज्ञा सदा प्रतिष्ठितरे विषयातु न आकर्षी इंद्रिय गण जेवी अवयवा कूर्म तोचि प्रतिष्ठतमती योगाचे जाणतो महावर्म तो वाढे गोडी जो जो टाकीच विषय आहार जेव्हा ब्रह्म कळे बा गोडीचा तंच होय संवार जरीही साधक मोठा ज्ञानी पुरुष प्रयत्नही करितो तरीही मथुनी हटाने इंद्रिय गण त्याच या मना हरितो युक्त असावे मत्पर जा सर्वेंद्रिय गणासि संयमुनी इंद्रिय गण वश त्याला प्रतिष्ठित प्रज्ञ जाणतो चिमुनी विषय ध्याने पुरुषा होतो विषयी धनंजया संग संगापासुनि काम क्रोध तयाचा उठेचि अनुसंग क्रोधापासुनि मोहि मोहापासुनि उठे स्मृति भ्रमतो स्मृतिनाशे मतिनाशे प्रज्ञानाशे भवभ्रमी श्रमतो स्वाधीन इंद्रिय जरी विषया भोगा वयासि उद्योगी राग द्वेषा विण मज जंकुनि पावे प्रसाद मध्योगी होता प्रसाद चित्ति निरसी दुखा समूल हि सुज्ञ चित्त प्रसन्न जाचे जाणावातो प्रतिष्ठित प्रज्ञ बुद्धि अयुक्ता सनसे ध्यान हि पार्था नसे अयुक्ताला ध्याना विण शांति नसे होईल सुख ओठुनी अशांताला धावती विषयी करणे जानसे घे धाव चित्त त्या मागे हारी मगमन त्याचे जैसी ने नाव अंबुचा बोघे। यास्तव जाणे दमिली विषया पासोनी इंद्रिये सकळे, त्याची प्रतिष्ठित मती योगाची युक्ती सर्वजा सकळे। सकळा भूतांची जे निशात ये माज संयमी जागा, जागति भूते जीत द्रष्टमनीची निशापहा जागा। जलपूर्णा सिंधुमदी नशिरायाला जलौगतो मुखतो, कामौगते विजामदि पावे तो शांतिला नका मुखतो। टाकुनि सर्व हि कामा निस्पृह होऊनि जनात जो जोगी, निर्मम निरहंकारी पावे तो शांति साधना जोगी। दरिजो हि ब्राह्मी स्थिति मोहन त्याज्ञमिति त्यासि निर्वाण, अन्ति हि धरिजो हि पावेल ब्रह्मत्तोचि निर्वाण। दूसरा अध्याय समाप्त।